आणि सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस प्रिया बेर्डे यांच्यासोबत. आणि प्रिया मॅम, मला आता हे विचारायचं होतं की एखादी गोष्ट जी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला करायची होती बट वेळ मिळत नव्हता आणि आता वेळ मिळतोय आणि ती गोष्ट तुम्ही केली आहे, ती कुठली?
वर्कआउट करणं आणि डाएट कंट्रोल करणं. लोकांची म्हणजे असं म्हणतात की वजन वाढली आहेत, पण आमचं वजन आम्ही अभिनेत्रांच्या ठिकाणी वेट लॉस केलेलं आहे. प्रॉपर आमचं हेल्दी फूड खाऊन आम्ही प्रॉपर बऱ्यापैकी आम्ही वेट कंट्रोल केलं आणि वर्कआउट केलं आम्ही. दीड दोन महिने झाले आम्हाला अजिबात आम्ही चुकवलेलं नाही वर्कआउट, त्यामुळे घरातल्या घरात वर्कआउट करतोय. तिघ जण एकमेकांचं वर्कआउट घेतोय. हे इतक्या दिवसात आम्ही करूया म्हणत होतो, पण आता आम्हाला ते जमून आलेलं आहे.
ग्रेट. सलग कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस एव्हरग्रीन ऍक्ट्रेस प्रिया बेर्डे यांच्यासोबत. अशाच कंटिन्यू राहणार आहेत, बट आफ्टर सम सुपरहिट ट्रॅक्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.